आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरू। उत्तर प्रदेशमधल्या हरदोई जिल्ह्यात 36,230,00,000 रुपये खर्चाच्या 594 किलोमीटर लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती महामार्गाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। फौजदारी कायद्यांची चौकट, द्वेषपूर्ण भाषणांच्या घटना हाताळण्यासाठी पुरेशी असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। आणि उत्तर प्रदेशात 3 वेगवेगळ्या ठिकाणी आणि गुजरातमध्ये झालेल्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज सुरू आहे। राज्यातल्या 7 जिल्ह्यांमधल्या 142 मतदारसंघांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं। सकाळी 11 वाजेपर्यंत 40% मतदान झालं होतं। पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदारांनी विक्रमी मतदान करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे। विशेषतः महिला आणि युवा वर्गानं मोठ्या संख्येनं येऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं त्यांनी म्हटलं आहे। मतदारांनी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही समाजमाध्यमावरून केलं आहे। तरुण तसंच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी मतदान प्रक्रियेत सामील होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं खरगे म्हणाले। तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी चक्राबेरिया मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। सीपीएमचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी कोलकाता इथल्या मतदान केंद्रावर तर भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी बेलगाछिया इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं। मतदानाच्या या टप्प्यात 3,20,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 1,448 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यात 220 महिलांचा समावेश आहे। मतदान शांततेत पार पडावं म्हणून सुरक्षा दलं तैनात आहेत। केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 2,321 जवान बंदोबस्तावर आहेत। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त आयपीएस तसंच डब्ल्यूपीएस अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे। काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत सुरू आहे। उत्तर प्रदेशमधल्या हरदोई जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 36,230,00,000 रुपये खर्चाच्या 594 किलोमीटर लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन आज झालं। हजारो वर्षांपासून गंगा नदी उत्तर प्रदेशची जीवनरेखा आहे। तसंच गंगा द्रुतगती महामार्गामुळे राज्याच्या विकासाची नवीन जीवनरेखा ठरेल असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी महामार्गाच्या उद्घाटनानंतर हरदोई इथं घेतलेल्या सभेत केलं। या द्रुतगती महामार्गामुळे राज्यातील संपर्क व्यवस्थेत सुधारणा होईल। तसंच औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक, शेतीमालाची विक्री आणि प्रादेशिक समतोल विकासाला चालना मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला।
देश के सबसे बड़े एक्सप्रेस वे में शुमार, यूपी का सबसे लंबा ग्रीन कॉरिडोर एक्सप्रेस वे ये 5 साल के भीतर भीतर बनकर तैयार हो गया है। एक और गंगा एक्सप्रेस वे का निर्माण पूरा हुआ है तो साथ ही इसके विस्तार की योजना पर भी काम शुरू हो गया है।
उत्तर प्रदेश एक्सप्रेसवेज इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट प्राधिकरणानं विकसित केलेला हा महामार्ग राज्यातील पश्चिम, मध्य आणि पूर्व भागांना एकाच मार्गाने जोडणार आहे। हा राज्यातील सर्वात लांब एक्सप्रेसवे ठरणार आहे। 6 मार्गिका असलेला हा द्रुतगती महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार असून मेरठ ते प्रयागराज हे अंतर अवघ्या 6 तासात गाठता येणार आहे। दरम्यान आज सकाळी प्रधानमंत्र्यांनी वाराणसी इथं सकाळी 14 किलोमीटरचा रोड शो केला। त्यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन विधिवत पूजा करत देशातील नागरिकांना सुखसमृद्धी मिळावी अशी प्रार्थना केली। प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर हर हर महादेव असं लिहून काही फोटो शेअर केले आहेत। काशी विश्वनाथ मंदिरात जाण्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं उभ्या असलेल्या नागरिकांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी इक्वेडोर परराष्ट्र व्यवहार मंत्री गॅब्रिएला सोमरफील्ड यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. व्यापार, कृषी आणि क्षमता विकास या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. भारताच्या नेतृत्वाखाली इस्रो सोलार अलायन्स आणि इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सहभागी होण्याच्या इक्वेडोरच्या निर्णयाचं जयशंकर यांनी स्वागत केलं. गॅब्रिएला सोमरफील्ड यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज सकाळी नवी दिल्ली इथं आगमन झालं. सध्या अस्तित्वात असलेला फौजदारी कायद्यांची चौकट द्वेषपूर्ण भाषणांच्या घटना हाताळण्यासाठी पुरेशी आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. द्वेषपूर्ण भाषणांसंदर्भातल्या याचिकांच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठानं हा निर्वाळा आपल्या निकालात दिला आहे. याबाबतीतल्या घटनांची गुन्हे म्हणून वर्गवारी आणि शिक्षा निश्चिती या बाबी विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र भाषणं आणि अफवा यांच्याशी संबंधित घटना या दखलपात्र गुन्हे असल्यास पोलिसांनी तक्रार नोंदवून घेणं बंधनकारक आहे असं मत खंडपीठानं व्यक्त केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात 3 वेगवेगळ्या ठिकाणी आणि गुजरातमध्ये झालेल्या रस्ते अपघातांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. गुजरात राज्यात साबरकांठा जिल्ह्यात आज सकाळी खासगी बसनं व्हॅनला धडक देऊन झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिम्मतनगरला जाणाऱ्या व्हॅनला पाठीमागून वेगानं येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. उत्तर प्रदेशात मैनपुरी, मुझफ्फरनगर आणि देवरिया जिल्ह्यात काल रात्री वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैनपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत शीतलादेवी मंदिराजवळ पिकअप गाडीनं दुचाकीला धडक दिली, यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत मुझफ्फरनगरच्या चरथवाल इथं रस्त्यावरून चालणाऱ्या एका महिलेला वेगानं जाणाऱ्या गाडीनं धडक दिल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलं. देवरिया जिल्ह्यात काल रात्री बघोज घाटात गाडी झाडावर धडकून झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात कोल्हाण विभागामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी चकमकीला तोंड फुटलं. गोईरकोरा आणि टोंटा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतल्या जंगल विभागात जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध सुरु केलेल्या सर्च ऑपरेशन सुरु असताना ही चकमक उडाल्याची माहिती पश्चिम सिंगभूमच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. देशात विजेच्या सर्वोच्च मागणीचा उच्चांक गाठला जाऊन ती मागणी पूर्ण करण्यात भारताला यश आलं आहे. 4 दिवसांपूर्वी म्हणजे 25 एप्रिलच्या दुपारी 256 गिगावॅटपेक्षा अधिक विजेचा पुरवठा करून ही विक्रमी मागणी पूर्ण केली असून त्याचवेळी शेजारच्या देशांना होत असलेली वीज निर्यातही सुरळीत ठेवली आहे. स्पेनमध्ये सुरू असलेल्या माद्रिद ओपन टेनिसमध्ये अमेरिकेच्या हेली बाप्टिस्टने जागतिक नामांकनात अव्वल असलेल्या आर्याना सबलेंका हिला हरवून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 24 वर्षीय हेलीने 2.5 तास सुरू असलेल्या सामन्यात सबलेंकाला 2-6, 6-2, 7-6 असं हरवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरू. उत्तर प्रदेशमधल्या हरदोई जिल्ह्यात 36,230,00,000 रुपये खर्चाच्या 594 किलोमीटर लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती महामार्गाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. फौजदारी कायद्यांची चौकट, द्वेषपूर्ण भाषणांच्या घटना हाताळण्यासाठी पुरेशी असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, आणि उत्तर प्रदेशात 3 वेगवेगळ्या ठिकाणी आणि गुजरातमध्ये झालेल्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.